पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे नेपती किंवा बेअर कॅपर. हे एक लहानसं झुडूप आहे किंवा वृक्ष आहे. नेपती ही वनस्पती कॅपॅरिडेसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव वॅक्पॅरिस डेसिड्युआ असं आहे. तिला करडा किंवा करीर अशीही नावं आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाच्या शुष्क प्रदेशामध्ये नेपती वृक्ष आढळतो. भारतामध्ये नेपती ओसाड कमी पावसाच्या निम वाळवंटी आणि वाळवंटी प्रदेशात आढळतो. महाराष्ट्रामध्ये तो काटेवनांमध्ये म्हणजे थॉर्न फॉरेस्टमध्ये आणि रस्त्याच्या कडेला विपुल प्रमाणामध्ये दिसून येतो. नेपतीचं झुडूप हिरवट रंगाच्या असंख्य फांद्या उपफांद्यांनी बनलेलं असतं. बऱ्याच फांद्या तारांसारख्या असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला छोटी छोटी पानं येतात आणि ती लवकर गळून पडतात. त्यानंतर पानांचे प्रकाश संश्लेषणाचे कार्य हिरव्या फांद्यांच्या मार्फत होते. प्रत्येक पानाच्या तळाला दोन लहान 5 मिलीमीटर तीक्ष्ण काटे असतात. नेपतीचे झुडूप पावसाळा संपत असताना फुलायला लागते. हिवाळ्याच्या सुरुवातीला कोरड्या ऋतूमध्ये लाल गुलाबी रंगाची असंख्य आणि द्विलिंगी फुले झुपक्या झुपक्यांनी येतात. त्यामुळे संपूर्ण झुडूप लाल दिसू लागते. फुला 4 सुट्ट्या पाकळ्या आणि 8 सुटे पू केसर असतात. अंडाशय एका लहानशा देठावरती जायांग धरावर उचललेले असते. फळे लहान बोरांच्या एवढी गोलसर आणि पिकल्यावर लाल होतात. फळामध्ये अनेक सूक्ष्म बिया आणि खाद्य गर असतो. तो पक्ष्यांना तसंच प्राण्यांना आवडतो. हे झुडूप अतिशय काटक असून अवर्षणामध्ये सुद्धा तग धरून राहते. त्याचे खोड कापले असतात, त्या ठिकाणी कोंब फुटून नवीन वाढ होते. नेपतीचं लाकूड अतिशय कठीण असतं, मात्र झुडूप लहान असल्यामुळे लाकडाचा उपयोग शस्त्रांच्या मुठी आणि कंगवे करण्यासाठी होतो. काही ठिकाणी फळांचे लोणचे करतात. खोडाची सालसारक, कृमीनाशक आणि कफनाशक आहे. मूळ कडू असून संधिवातावर उपयोगी असते. ही नोंद श्री द महाजन यांनी केली आहे.